आकाशवाणी पुणे प्रशांत जाधव प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. केवायसी प्रक्रिया सुलभ करण्यासाठी सर्व वित्तीय नियामकांनी एकत्रितपणे प्रयत्न करण्याचं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचं आवाहन. गोदा ते नर्मदा जलयात्रेचा श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर इथं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मन की बात मधून देशवासियांशी संवाद साधणार. डीआरडीओनं विकसित केलेल्या विक्रम VT-21 या आर्मर्ड प्लॅटफॉर्मचं अहिल्यनगरमध्ये VRDE इथं अनावरण. आणि कनिष्ठ गटाच्या विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत भारताच्या वंशिका चौधरी आणि चिराग शर्मा यांना सुवर्णपदक. आता सविस्तर बातम्या. केवायसी प्रक्रिया सुलभ करण्यासाठी देशातल्या सर्व वित्तीय नियामकांनी एकत्रितपणे प्रयत्न करावेत असं आवाहन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल केलं. सेबीच्या 38व्या स्थापना दिनानिमित्त मुंबईत आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. या कार्यक्रमादरम्यान त्यांनी सेबीच्या जागरूक या गुंतवणूकदार जागृती उपक्रमाचा प्रारंभ केला. देशातले सर्व शेअर बाजार, म्युच्युअल फंड संघटना आणि इतर संस्थांच्या मदतीनं हा उपक्रम राबवला जाणार आहे. सायबर हल्ले तसंच कृत्रिम बुद्धिमत्ता मुळे निर्माण झालेल्या आव्हानांचा सामना करण्यासाठी सेबीनं भक्कम यंत्रणा तयार करावी अशी सूचना त्यांनी केली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जन्मोत्सवाचं औचित्य साधून राज्य शासनाच्या जलसंपदा विभागामार्फत आयोजित करण्यात आलेल्या गोदा ते नर्मदा जलयात्रेचा प्रारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर इथं काल झाला. अहिल्यादेवींचे विचार, वारसा आणि विकास ही त्रिसूत्री मंत्र घेऊन ही यात्रा सुरू झाली आहे. कार्यक्रमाला मंत्री छगन भुजबळ, राधाकृष्ण विखे पाटील, गिरीश महाजन, इंदूर संस्थानचे श्रीमंत युवराज महाराज यशवंतराव होळकर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या जलव्यवस्थापनातील योगदानाचं यावेळी मुख्यमंत्र्यांनी स्मरण केलं. छत्रपती शिवाजी महाराज आणि अहिल्यादेवी यांच्यासारख्या महान व्यक्तींच्या विचारांच्या आधारेच शाश्वत विकास साधता येईल असं ते म्हणाले. नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून राज्याला दुष्काळमुक्त करण्याचा निर्णय शासनानं घेतला असून येत्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्तानं निर्मळ गोदावरीसाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. ते म्हणाले,
गोदा ते नर्मदाच्या माध्यमातून पाणी असेल, जलसंवर्धन असेल, जलसंधारण असेल, या प्रत्येक गोष्टीचं त्याची पुनरोक्ती करत लोकांमध्ये त्याचं जागरण करण्याचा प्रयत्न आपण करतो. मला आनंद आहे की आमचे दोन्ही मंत्री माननीय विखे पाटील साहेब आणि गिरीश महाजन साहेब यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही नदी जोड प्रकल्प हातामध्ये घेतलेले आहेत आणि महाराष्ट्रातल्या नद्या एकमेकांशी जोडून या महाराष्ट्राला दुष्काळ मुक्त करण्याचा संकल्प हा आपल्या सरकारने घेतलेला आहे. पुढच्या काळामध्ये महाराष्ट्राच्या कुठल्याही भागामध्ये कुठेही आपल्याला दुष्काळ दिसणार नाही.
त्र्यंबकेश्वर आणि चौंडी इथून दोन यात्रा सुरू होत असून मध्य प्रदेशातील माहेश्वर इथं नर्मदा तीरी समारोप होणार आहे असं विखे पाटील यांनी सांगितलं. ही जलयात्रा 25 एप्रिल ते 29 एप्रिल या कालावधीत महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील विविध जिल्ह्यातून प्रवास करणार आहे. यात्रेत सुमारे 500 जलयात्री, वारकरी आणि तरुण सहभागी झाले आहेत. जामखेड तालुक्यातील श्रीक्षेत्र चौंडी इथंही गोदा ते नर्मदा यात्रेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. धुळे जिल्ह्यातील शिरपूर इथल्या तपनभाई मुकेशभाई पटेल मेमोरियल हॉस्पिटल आणि श्री विलेपार्ले केळवणी मंडळ संचलित विविध शैक्षणिक संस्थांसह औद्योगिक उपक्रमाचं उद्घाटन काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं. या प्रकल्पांमुळे शिरपूर परिसरातील नागरिकांना चांगल्या आरोग्य सुविधा मिळतील आणि परिसराच्या विकासाला चालना मिळेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. शिरपूर तालुक्यातील दहिवद इथल्या SVKM कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचं उद्घाटन देखील फडणवीस यांनी केलं. यावेळी धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे आणि इतर मान्यवर उपस्थित होते. राज्यातल्या भटके विमुक्त समाजाच्या समस्या सोडवण्यासाठी तसंच त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्रिस्तरीय समित्यांची स्थापना केल्याची माहिती इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी पत्रकाद्वारे दिली. राज्यस्तर, जिल्हास्तर आणि उपविभाग स्तरावरच्या या समित्यांच्या माध्यमातून भटके विमुक्तांच्या तक्रारींचं निवारण तातडीनं केलं जाईल, त्वरित कारवाई केली जाईल तसंच शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी केली जाईल असं सावे यांनी म्हटलं आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात.
शेत रस्ते होतील सुलभ, शेतीचा वाढेल मान. आनंद रस्ते योजना हीच महाराष्ट्राची शान रस्ते सजले सुगम झाले साऱ्यांचा संपला त्रास महाराष्ट्राच्या प्रगतीला योजनेचा विश्वास बांधावरून थेट बाजारी जाईल सहज माल चिखल आणि खड्ड्यांचा संपला आता
महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाच्या मुख्यमंत्री बळीराजा पानंद रस्ते योजनेची कमाल शेतकरी राहील आता कायम खुशहाल
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी 11 वाजता आकाशवाणीवरील मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत हा या कार्यक्रमाचा 133वा भाग असेल त्याचं प्रसारण आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवर AIR न्यूज या संकेतस्थळावर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर केलं जाणार आहे त्याचप्रमाणे AIR न्यूज DD न्यूज तसंच पंतप्रधान कार्यालय आणि माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या युट्यूब वाहिन्यांवरून हा कार्यक्रम प्रक्षेपित होईल नीती आयोगाच्या उपाध्यक्षपदी अशोककुमार लाहिर यांची नियुक्ती करण्यात आली आहे नीती आयोगाची पुनर्रचना करण्यात आली असून सदस्यपदी राजीव गौबा के व्ही राजू गोवर्धन दास अभय करंदीकर आणि डॉ एम श्रीनिवास यांची निवड झाली आहे लाहिर यांनी काल नवी दिल्लीत पंतप्रधानांची भेट घेतली यावेळी पंतप्रधानांनी लाहिर आणि इतर सदस्यांच्या नियुक्तीबद्दल शुभेच्छा दिल्या संरक्षण संशोधन विकास संस्था म्हणजेच DRDO आणि वाहन संशोधन आणि विकास प्रतिष्ठान म्हणजे VRDE यांनी संयुक्तपणे विकसित केलेल्या विक्रम VT-21 या ट्रॅक्ट आणि व्हील्ड अशा दोन्ही प्रकारातील अत्याधुनिक आर्मर्ड प्लॅटफॉर्मचं अनावरण काल अहिल्यानगर इथल्या VRDE मध्ये करण्यात आलं DRDOचे अध्यक्ष डॉ समीर कामत यांच्यासह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते एकाच वेळी क्षेपणास्त्र आणि लष्करी जवान अशा दोघांनाही वाहून नेण्याची क्षमता या वाहनांमध्ये आहे अवघ्या 3 वर्षांमध्ये या दोन वाहनांची निर्मिती करण्यात आली असून ती सध्या प्रायोगिक तत्वावर केली आहे भविष्यात लष्करामध्ये आवश्यक असलेले बदल आणि आवश्यक साधनांच्या वापरासाठी या वाहनांची निर्मिती केली जाणार आहे भारत फोर्ज आणि टाटा ऍडव्हान्स सिस्टम्सच्या सहकार्यानं या वाहनांची निर्मिती करण्यात आली आहे विक्रम VT-21 या आर्मर्ड प्लॅटफॉर्ममुळे देशाच्या संरक्षण क्षमतेत मोठी भर पडली असून आत्मनिर्भर भारत उपक्रमाला देखील मोठी चालना मिळाली आहे वैद्यकीय परिषदेवरील 9 सदस्यांच्या निवडीकरता आज निवडणुका होणार आहेत या निवडणुकीसाठी 60 उमेदवारांनी अर्ज दाखल केले असून सुमारे 1,40,000 मतदार मतदानाचा हक्क बजावतील येत्या 29 एप्रिल रोजी मतमोजणी होणार आहे वाढवण प्रकल्पासाठी जमीन अधिग्रहणाबाबत आलेल्या प्रत्येक तक्रारीची गांभीर्यानं दखल घेतली जात असून कोणत्याही गैरप्रकाराविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल असं पालघर जिल्हा प्रशासनानं स्पष्ट केलं आहे नागरिक आणि माध्यमांनी या संदर्भात चिंता व्यक्त केली होती प्रत्येक अर्जाची काटेकोर छाननी केली जात आहे आणि प्रक्रियेत फेरफार करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल असं जिल्हाधिकारी डॉ इंदू राणी जाखर यांनी सांगितलं आतापर्यंत प्रशासनानं 62 हेक्टर जमीन अधिग्रहित केली असून 261 भूधारकांना नुकसान भरपाई देण्यात आली आहे धुळे महानगरपालिकेच्या वतीनं काल जागतिक हिवताप दिनानिमित्त जनजागृती फेरीचं आयोजन केलं होतं महापौर मायादेवी परदेशी यांनी या फेरीला हिरवा झेंडा दाखवला या फेरीदरम्यान हिवताप आजाराबद्दल जनजागृती करण्यात आली आणि समारोप प्रसंगी उपस्थितांना स्वच्छतेची शपथ देण्यात आली छत्रपती संभाजीनगर इथंही महानगरपालिका आणि जिल्हा हिवताप कार्यालयाच्या संयुक्त विद्यमानं जनजागृती फेरी काढण्यात आली यावेळी हिवताप निर्मूलनात उत्कृष्ट काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला त्यानंतर उपस्थितांनी मलेरिया आणि इतर कीटकजन्य आजारांपासून बचावासाठी शपथ घेतली कोल्हापूरमध्ये आशा स्वयंसेविकांनी डासांपासून होणाऱ्या आजारांविषयी पथनाट्य सादर करून जनजागृती केली इजिप्तमध्ये कैरो इथं सुरू असलेल्या कनिष्ठ गटाच्या नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत भारतीय खेळाडू दमदार कामगिरी करत आहेत 10 मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक प्रकारात वंशिका चौधरी आणि चिराग शर्मा यांनी सुवर्णपदकांची कमाई केली तर मोहिनी सिंह आणि हिमांशू राणा यांना कांस्यपदक मिळालं आतापर्यंत 5 सुवर्ण 5 रौप्य आणि 4 कांस्यपदकांसह भारताची एकंदर पदक संख्या 14 झाली आहे भारत पदक तालिकेत अव्वल स्थानावर आहे हवामान येत्या 2 दिवसात विदर्भात उष्णतेची लाट येईल असा इशारा हवामान विभागानं दिला आहे कोकणात हवामान उष्ण आणि दमट राहील तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे शेवटी पुन्हा ठळक बातम्या KYC प्रक्रिया सुलभ करण्यासाठी सर्व वित्तीय नियामकांनी एकत्रितपणे प्रयत्न करण्याचं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचं आवाहन गोदा ते नर्मदा जलयात्रेचा श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर इथं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मन की बात मधून देशवासियांशी संवाद साधणार. डीआरडीओनं विकसित केलेल्या विक्रम VT-21 या आर्मर्ड प्लॅटफॉर्मचं अहिल्यनगरमध्ये VRDE इथं अनावरण आणि कनिष्ठ गटाच्या विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत भारताच्या वंशिका चौधरी आणि चिराग शर्मा यांना सुवर्णपदक. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.